नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी त्यांचं विमानतळावर औपचारिक स्वागत केलं. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती स्टब 2026 रायसिना संवादात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका आणि इराणमधला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक उपाय योजण्याचे तसंच संवाद साधण्याचं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या बाजूनं भारत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. जवळपास 1 कोटी भारतीय आखाती देशात काम करतात. त्यांची सुरक्षितता भारतासाठी महत्वाची आहे. ज्या गोष्टीचा भारतावर थेट परिणाम होतो त्यापासून देश अलिप्त राहू शकत नाही असं या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारताचे लोक जगभरात कामासाठी विखुरले आहेत, त्यामुळे भारत जहाजांवरच्या हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अबुधाबीतील भारतीय दूतावास आणि दुबईतील कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया भारतीय नागरिकांशी सतत संपर्कात आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारतीय नागरिकांनी घाबरू नये, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि संपूर्ण सहाय्य करतील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. तटरक्षक दलासाठी अद्ययावत हेलिकॉप्टर्स आणि नौदलासाठी अद्ययावत स्थिर क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं 5,083 कोटी रुपयांचे करार केले आहेत. नवी दिल्ली इथं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत काल त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. याअंतर्गत कमी वजनाची 6 डबल इंजिन हेलिकॉप्टर्स आणि त्यासाठीची इतर सामुग्री बंगळुरूच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून 2,901 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या स्टील क्षेपणास्त्रांची खरेदी जेएससी रोसोबोरॉन एक्सपोर्ट्स या रशियन कंपनीकडून 2,182 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. या संरक्षण सामुग्रीमुळे दोन्ही दलांच्या युद्धकालीन आणि आपत्कालीन परिचालन क्षमतेत वाढ होणार आहे. राज्यसभेच्या 6 राज्यातल्या जागांसाठी भारतीय जनता पक्षानं 9 उमेदवारांची नावं जाहीर केली. नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातले माजी लोकसभा सदस्य संजय भाटिया तसंच ओडिशातले राज्यसभेचे सदस्य सुजित कुमार आणि माजी सदस्य मनमोहन सामल हे वगळता सर्व नवे चेहरे आहेत. राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपत असल्यानं 16 मार्चला ही निवडणूक होणार आहे. राज्यातल्या 7 सदस्यांचा त्यात समावेश असून अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाहीत. गेल्या 6 महिन्यात 1 लाखाहून अधिक शाळांमधल्या 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी अनिवार्य बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण केली आहे असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये आयोजित शिबिरांव्यतिरिक्त विद्यार्थी कोणत्याही आधारसेवा केंद्रांमध्ये त्यांची बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करू शकतात असंही या निवेदनात म्हटलं आहे. विविध सरकारी योजना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रमाणीकरण करताना तसंच नीट जेईई इत्यादी स्पर्धात्मक आणि विद्यापीठ परीक्षांमध्ये या बायोमेट्रिक नोंदणीचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आगामी महिला दिनाचं औचित्य साधून लातूर इथं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि अस्तित्व सेवाभावी बहुउद्देशीय प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं लातूर विमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. विविध क्षेत्रातल्या महिलांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 19 संघ सहभागी झाले होते. ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरुवात झाली. पुरुष एकेरीत भारताचा अग्रगण्य खेळाडू लक्ष्य सेननं विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात लक्ष्यनं चीनच्या शी यू ची याला 23-21, 19-21, 21-17 असं पराभूत केलं. महिला एकेरीत मालविका बनसोडला चीनच्या चेन युफेई हिच्याकडून 21-11, 21-6 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी आज मलेशियाच्या जोडीविरुद्ध खेळेल, तर त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा सामनाही आज होणार आहे. दुबईत अडकलेली PV सिंधू मात्र या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. ती भारतात सुखरूप परतली आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघात लढत होणार आहे. कोलकाता इथं संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.